आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इस्रोद्वारे 101 मोहिमेत भूनिरीक्षण उपग्रह अंतरिक्षात रवाना. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका मांडण्यासाठी 7 बहुपक्षीय शिष्टमंडळांचा विविध देशांमध्ये दौरा. भारतीय संरक्षण दलाच्या गौरवपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ राज्यभरात तिरंगा यात्रा. आणि या आठवड्यात राज्यभरात कमी अधिक स्वरूपात सर्वत्र पाऊस. आता सविस्तर बातम्या. भारतानं आपल्या अंतराळ कार्यक्रमाच्या 101 मोहिमेच्या प्रक्षेपणासह एक महत्वपूर्ण टप्पा गाठला. इस्रोच्या PSLV-C61 रॉकेटद्वारा आज सकाळी 5:59 आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळ केंद्रातून EOS-09 हा भूनिरीक्षण उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. याचा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये प्रयोगांसाठी सातत्यपूर्ण आणि विश्वसनीय रिमोट सेन्सिंग डेटा प्रदान करण्यासाठी होणार आहे. सर्व प्रकारच्या हवामान परिस्थितीत विविध भूनिरीक्षण प्रयोगांसाठी चित्र उपलब्ध करण्यास सक्षम असा SAR अर्थात सिंथेटिक अपर्चर रडार पेलोडही या मोहिमेसोबत असून इस्रोच्या कचरामुक्त मोहिमेशी सुसंगत असं हे अंतराळयान असेल. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका मांडण्यासाठी सरकार 7 बहुपक्षीय शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवत आहे. या महिन्याच्या अखेरीस ही शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांसह प्रमुख भागीदार देशांना भेट देणार आहेत. त्यामध्ये विविध राजकीय पक्षांचे खासदार, प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व आणि प्रतिष्ठित राजनैतिक अधिकारी यांचा समावेश असेल. या 7 शिष्टमंडळांचं नेतृत्व भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसचे शशी थरूर, JDU चे संजय कुमार झा, द्रमुकच्या कनिमोळी करुणानिधी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत एकनाथ शिंदे करतील. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं की ही शिष्टमंडळ भारत दहशतवाद जराही सहन करत नाही हा संदेश घेऊन जातील. राजकारण आणि मतभेदांच्या पलीकडे राष्ट्रीय एकतेचं एक शक्तिशाली प्रतिबिंब म्हणून उभी राहतील. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय संरक्षण दलाच्या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभरात तिरंगा यात्रा काढण्यात येत असून या यात्रांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पालघर, हिंगोली, नंदुरबार, सांगली, कोल्हापूर या शहरात तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरात भारतमाता छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय सैनिक अशा पोशाखातील चिमुकल्यांनी सहभाग घेतला होता. माजी सैनिकांच्या उपस्थितीनंही एक वेगळाच उत्साह निर्माण झाला होता. गोंदिया शहरात सडक अर्जुनी ते ग्राम सौंदडपर्यंत मोटरसायकलवरून तिरंगा यात्रा काढण्यात आली. रत्नागिरी शहरात मारुती मंदिर परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही यात्रा सुरू झाली. भारतीय जनता पार्टी प्रदेश महिला मोर्चातर्फे राज्यभर सिंदूर यात्रांचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी दिली. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पुण्यात आज संध्याकाळी 4 छत्रपती संभाजी महाराज स्मारक ते संत ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक अशी तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. राज्यभरातून आकाशवाणीकडे भारत सरकार आणि भारतीय लष्करासाठी संदेश येत आहेत. धुळ्यातील एक शेतकरी गणेश चौधरी यांनी दहशतवादाला भारतीय लष्करानं दिलेल्या साहसी प्रत्युत्तराचं कौतुक केलं आहे. ऐकूया एका किसानानं जवानांना दिलेली ही मानवंदना.
भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर ही जी मोहीम राबवली त्यामध्ये नेहमीप्रमाणे भारतीय लष्कराने जे उत्तुंग यश मिळवलं आहे त्याबाबत भारतीय सरकारने धडाडीच्या निर्णयाचं मी एक शेतकरी म्हणून कौतुक करत आहे. भारतीय सैन्याने आपली कामगिरी चोख बजावून यशस्वीपणे परकीय आक्रमण उधळून लावलं अशा माझ्या भारतीय सैनिकांना मी एक किसान म्हणून अभिनंदन करत आहे. अशाच पद्धतीने सरकारने परकीय आक्रमण खपवून न घेता यावर कायमस्वरूपी हा बंदोबस्त केला पाहिजे.
ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवादी संघटनांकडून ड्रोनचा वापर वाढल्याचं निदर्शनास आलं आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यात 3 पर्यंत ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा आदेश लागू केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढत असल्याचं म्हटलं आहे. ब्राझीलमधील साओ पावलो इथं भारतीय समुदायाशी संवाद साधताना गडकरी यांनी विशेषतः जैव इंधन, हरित हायड्रोजन आणि स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात भारत गुंतवणुकीसाठी मोठी संधी असल्याचं सांगितलं. भारतीय समुदाय नवोपक्रम, कृषी व्यवसाय ऊर्जा आणि डिजिटल सहकार्याद्वारे भारत ब्राझील संबंधांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका निभावत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं. भारताला संधींची भूमी असल्याचं सांगून गडकरी यांनी भारतीय नागरिकांना शाश्वत आणि समृद्ध भविष्य घडवण्याकरता शोध गुंतवणूक आणि भागीदारी करण्यासाठी आमंत्रण दिलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रोजगाराच्या माध्यमातून युवकांना स्वावलंबी बनवण्यासोबतच उद्योगधंद्यांना प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील विविध भागात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सांगितलं. येत्या काळात पुण्यातील लोहगाव आणि वडगाव शहरी परिसरात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक कौशल्ययुक्त शिक्षण मिळण्याकरता कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल असंही ते म्हणाले. या प्रकल्पाअंतर्गत सर्व यंत्रसामुग्री, औद्योगिक हार्डवेअर, व्यावसायिक तंत्रज्ञान साधनं आणि यंत्रसामुग्री, सॉफ्टवेअर आणि इतर सर्व वस्तूंचं हस्तांतरण पुणे महानगरपालिकेस करण्यात येणार आहे. दरवर्षी सुमारे 7,000 विद्यार्थ्यांना याद्वारे प्रशिक्षण देण्याचा उद्देश आहे. या प्रकल्पासाठी पालिकेकडून सुमारे 1 एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामध्ये सुमारे 22,000 चौरस फूट क्षेत्रफळात इमारत उभारण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नागपूरला भेट देणार आहेत. गुलाबी बोंडाळीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्मार्ट सापळ्याचा ते आरंभ करणार आहेत. विदर्भात कापसावर होणारा बोंडाळीचा प्रादुर्भाव पाहता हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. या संदर्भात एक वृत्तांत.
गुलाबी बोंडाळीसाठी स्मार्ट सापळा लावल्यानंतर मोबाईल फोनद्वारे दर तासाला शेतकऱ्याला माहिती मिळेल. सापळ्यात बसवलेला कॅमेरा फेरोमोनच्या गंधामुळे सापळ्यात चिकटलेल्या पतंगांचं नियमित छायाचित्र घेईल आणि लगेच शेतकऱ्याला आणि सर्व संबंधित यंत्रणांना पाठवेल. सापळ्यात अडकलेला पतंग ओळखून त्याची संख्या मोजण्यासाठी प्रशिक्षित मशीन लर्निंग अल्गोरिथमचा वापर करून कीटकांच्या प्रतिमांचं विश्लेषण केलं जातं. पूर्वी शेतकरी क्वचितच सापळ्यात अडकलेल्या कीटकांची गणना करून त्यांचं निरीक्षण करू शकत होते. कारण ही प्रक्रिया वेळखाऊ आहे, रोज संपूर्ण शेतात फिरून निरीक्षण करणं शक्य नाही आणि शेतकऱ्यांना इतर पिकांकडे देखील लक्ष द्यावं लागतं. बोंडअळीसाठी नव्या सापळ्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर कीटक व्यवस्थापनाचा सल्ला मिळेल आणि नुकसान मर्यादेत ठेवता येईल. ही माहिती राज्य कृषी विभागाचे अधिकारी, तालुका अधिकारी आणि गाव पातळीवरील विस्तार अधिकाऱ्यांना देखील मिळेल आणि ते शेतकऱ्यांना लगेच सल्ला देऊ शकतील. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
आयपीएल क्रिकेटमध्ये पावसामुळे काल यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना नाणेफेक होण्यापूर्वीच रद्द करण्यात आला. त्यामुळे गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स संघ यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 16,000 जास्त शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सर्वाधिक फटका केळी, मका, ज्वारी, बाजरी आणि कांदा या पिकांना बसला आहे. परभणी जिल्ह्यात काल विजा आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. असंच वातावरण आणखी 4 दिवस राहणार असल्याचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर कैलास डाखोरे यांनी सांगितलं आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी पुढील 3 दिवस पिवळा बावटा जारी केला आहे. सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेनं खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यात 11 आणि 12 मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. त्यानंतर 4 दिवस ढगाळ हवामान कायम राहून 17 मे रोजी हिंगोली शहर आणि परिसर वगळता जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, खानापूर आणि कवठे महांकाळ या तालुक्यात विजांसह आता पाऊस पडत आहे. हवामान. या आठवड्यात राज्यात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. इस्रोद्वारे 101व्या मोहिमेत भूनिरीक्षण उपग्रह अंतरिक्षात रवाना. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका मांडण्यासाठी 7 बहुपक्षीय शिष्टमंडळांचा विविध देशांमध्ये दौरा. भारतीय संरक्षण दलाच्या गौरवपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ राज्यभरात तिरंगा यात्रा आणि या आठवड्यात राज्यभरात कमी अधिक स्वरूपात सर्वत्र पाऊस. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.